नमस्कार, मी निखिल कल्याणराव चव्हाण, गणोरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार. आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026, वार सोमवार रोजी, सायंकाळी 6 वाजता, स्थळ बिल्डा येथे विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेसाठी भाजपचे नेते पाशा पटेल तसेच फुलंब्रीचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व जनतेस नम्र विनंती आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.